السلام عليكم ورحمة الله وبركاته. نحمد ونصلي على رسوله الكريم، أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. رب زدنا علما، اللهم فقهنا في الدين، اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا طيبا وعملا متقبلا. اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه، وأرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه. رب أدخلني مدخل صدق وأخرجني مخرج صدق واجعل لي من لدنك سلطانا نصيرا. آمين يا رب العالمين. اج اسا کنداسي سوره التوبه جي آيت نمبر 82 کان وٺي آيت نمبر 87 تائين انشاء الله تعالى. ان جي تسا کي خبر آ ته هن سوره ۾ سان منافقن جي باري ۾ پڙهون ٿا. असां अॻु में पढ़ियो आहे त हुननि जो तरीक़ा कहिड़ा हुया. हुननि जा जेको असां लास्ट हफ़्ते वारो सबक़ु हुयो त हुन में असां पढ़ूं पिया त कीअं हिननि जो तरीक़ो तंज़ करण जो, जेकॾहिं को ख़ुशीअ सां सदिको करे पियो, अलाह ताला रस्ते में ॾेई पियो, त उन्हनि सां बि हिननि जो कहिड़ो तरीक़ो त कीअं तंज़ करणु पिया, कीअं टोका करणु पिया. उनखे इहो हिकिड़ो इल्ज़ाम पढ़नि रियाकारी जो. वरी जेके महिनत करे जेको हुनखे कुझु मिले पियो, उहो अलाह ताला रस्ते में ॾियनि पिया, त उन्हनि सां बि हिन जो कहिड़ी टोक वारो नमूनो हुयो. जॾहिं हे न विया हुआ तबूक जी जंग में, या हिननि खे जेके अलाह ताला मौक़िया ॾिए पियो फ़ाइदो वठण जा, अलाह ताला जी रज़ा वठण लाइ, त हे छा पिया करनि, कीअं उहे जंग में न विया, कीअं हुननि बहाना ठाहिया ऐं हुन ते ख़ुशि रहिया त चङो त असांखे न वञिणो पियो. हो न पिया पंहिंजी जी चइबो आहे न मालनि जी क़ुर्बानी न पिया ॾियणु चाहिनि. हो पंहिंजी जाननि खे सख़्ती में विझणु न पिया चाहिनि. हाणे असां हाणे अॻिते पढ़ंदासीं त अल्लाह ताला उन्हनि जे बारे में छा फ़रमाए, छो त सॼो अल्लाह सुभान व ताला असांखे ॿुधाए थो रबी करीम त हुननि जो तरीक़ा कहिड़ा हुया. ऐं जीअं तव्हांखे लास्ट वारे सबक में चयमि न त जॾहिं असां पढ़ूं था त इहो ॾिसी करे न पढ़ूं त हुननि जा ईअं हुया. सम्झो था, इहो मूंखे ॾिसणो आहे त मुंहिंजे अंदरि त उहे कैरेक्टरिस्टिक्स न आहिनि, मुंहिंजे अंदरि उहे ख़सलतूं न आहिनि जेके मुनाफ़िक़ जूं आहिनि. अलाह सुभान व ताला फ़रमाए थो, शुरू था कयूं आयत नंबर 82 खां. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. फल यदहकू क़लीलन वलयबकू कसीरा, त उहे थोरो खिलनि ऐं वधीक रोअनि. जज़ा बिमाकानू यकसिबून, जज़ाए मोट ए बदिलो आहे उनजो जेको कमु करनि पिया, जेकी जेका हुननि कमाई कई. ग़ज़वाए तबूक में हुक्म आम हुयो त शरीक थियणो आहे जंग में, उन जे बावजूद बि शरीक न थिया. हाणे जेको अचे थो न त हे खिलनि घटि ऐं रोअनि वधीक, त हे मुनाफ़िक़ जेकॾहिं पंहिंजे अंजाम जो सोचनि न त हिननि सां आख़िरत में छा थियण वारो आहे, त हिननि खे काशे मज़ो न ॾिए. हाणे हिन में इन इहो मतिलबु न आहे, कुझु लमा चवंदा आहिनि त इन इहो मतिलबु न आहे त माण्हू हर वक़्तु दौड़ो ईंदो रहे, पर हिकिड़ो हूंदो आहे न त इंसान खे जवाबदेही जो हूंदो आहे त मूंखां सवाल थींदो, पोइ उहा शइ इंसान खे परेशान कंदी आहे, पोइ उन लाइ इंसानु कोशिशि कंदो आहे. हाणे मुनाफ़िकनि जे लाइ उन टाइम में आयतूं नाज़ुल थियनि पियूं, पर ॾिसो न उन्हनि जी दिलि एतिरी सख़्तु थी वई जो उन्हनि खे महसूसु न पियो थिए त असांजे लाइ आयतूं नाज़ुल थियनि. रीज़न छा हूंदो आहे जो इंसानु गाफ़िल हूंदो आहे, हू दुनिया में एॾो गुम थी वेंदो आहे जो हुनखे आख़िरत जी परवाह न थींदी आहे. हुनखे हूंदो आहे त सॼो जेको आहे इहो दुनिया आहे, हर ख़ुशी बि दुनिया जी आहे, परेशानी बि दुनिया जी आहे. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे जंहिंजो मफ़हूम आहे, त अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला बयानु करनि था त मां रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो आहे त उहे फ़रमाइनि पिया त इहे माण्हू रो, जेकॾहिं तव्हांखे रोअणु न अचे त रोअण जी कोशिशि करे रो, छो त दोज़खी दोज़ख में रोईंदा एसि ताईं जो उन्हनि जा ॻोड़ा उन जे चेहरे ते अहिड़ी तरह वहंदा ॼणो त नहरूं आहिनि, एसि ताईं जो उन्हनि जा ॻोढ़ा ख़तमु थी वेंदा, पोइ उन जो खून वहणु लॻंदो, माना ॻोढ़ा ख़तमु थी उन बदिरां रतु वहणु लॻंदी, ऐं उहे उहो खून एॾो वहंदो वही रहियो हूंदो जो जेकॾहिं को उन में ॿेड़ी हलाए त उहा बि हली पवंदी. अल्लाह अकबर. ऐं हिकिड़ी ॿी हदीस आहे जंहिंजो मफ़हूम आहे त जंहिं बंदे जी अखियुनि मां ख़ौफ़ ख़ुदा जे करे ॻोढ़ा विया, माना अल्लाह ताला जो ख़ौफ़ ॻोढ़ा विया, चाहे उहो एतिरो जंहिंजो मखी जे मथे जे बराबरि बि हुजे, ऐं उहो जे ॻिटनि ते अची करे पहुचे थो त अल्लाह ताला दोज़ हुन ते हराम थो करे छॾे. कॾहिं असां सोचियो आहे त जॾहिं असां पंहिंजे रब जे बारे में सोचूं था, पंहिंजे रब सां ॻाल्हायूं था, हिकिड़ो त हूंदो आहे न दुनिया में त परेशान ते ॻोढ़ा वहंदा आहिनि, घर में को मसाला ॻोड़ा वहनि था, का शइ कमु नथो थिए ॻोड़ा वहनि था, कॾहिं कॾहिं कीअं थियो त माण्हू चवंदा आहिनि त घर में का परेशानी आहे, मूंखे त हिकिड़ी अधु ईअं ॿुधायो त मां निमाज़ में बीहां थी, मुंहिंजा ॻोड़ा था वहनि छो त घर में परेशानियूं, त परेशानियुनि ते दुनिया जे मसलनि ते त ॻोड़ा ॾाढा था वहनि। असांजा पंहिंजे रब अॻितो जॾहिं वेहूं था, जॾहिं रब सां ॻाल्हायूं था, ऐं पंहिंजो अहसासु थिए थो त मां ज़िंदगी में कमु सही न कयां, छो त मूंखे ख़बर ई नाहे त मुंहिंजा नेक अमल अलाह ताला केतिरा क़बूल फ़रमाया आहिनि। हाणे अलाह ताला मां असांखे गुमान रखिणो बहितरीनु आहे, असां को अमल कयूं था रब सां गुमान बहितरीनु रखिणो आहे, पर एट द सेम टाइम इहो बि करिणो आहे त यार मुंहिंजी इबादत क़बूलु कजांइ, मुंहिंजो नेक अमल जेके मां तुंहिंजे लाइ थी ख़ालिस कयां क़बूलु कजांइ। छो त थींदो आहे न कॾहिं असां अहिड़ा कम बि करे वेंदा आहियूं जो उन खां पोइ इंसानु पंहिंजे अमलनि खे पाण ज़ाया कंदो आहे, कॾहिं रियाकारी जे करे ज़ाया कंदो आहे, कॾहिं अहसान जताए करे ज़ाया कंदो आहे, त रियाकारी में शो ऑफ थो अची वञे न, इंसान खे ख़बर ई न पवंदी आहे त मां पंहिंजे अमल खे कीअं ज़ाया करे छॾियो। त अलाह ताला जो ख़ौफ़, आख़िरत जो ख़ौफ़ त रब अॻिते जवाबु ॾियणो आहे। कॾहिं कॾहिं अलाह ताला जी मुहबत में कॾहिं ॻोढ़ा विया अथव त मां पाण कहिड़ी आहियां, अलाह ताला मूंखे केतिरियूं नेमतूं अता कयूं आहिनि, मुंहिंजो रब आहे जेको मुंहिंजो ॿुधे थो, मुंहिंजो रब आहे जेको मां दुआई घुरां थी उहो मुंहिंजो ॿुधे थो, मुंहिंजो रब आहे जेको हर वक़्तु मूंसां गॾु आहे। अलाह ताला पंहिंजे इल्म जे हुन में रब खे जेको इल्मु आहे उन लिहाज़ खां रब हर वक़्तु गॾु आहे। रब फिज़िकली तौर ते गॾु न आहे पर रब जो इल्मु एतिरो आहे जो उनखे मुंहिंजी हर शइ जी ख़बर आहे। ॾिसो न इंसानु दुनिया में सभिनी खां उहो थी वेंदो आहे, डिसअपॉइंट थी वेंदो आहे, पर हीअ हिकिड़े आसिरो हूंदो आहे त मुंहिंजो रब वेठो आहे। दुनिया में माण्हू तकलीफ़ूं ॾींदा आहिनि पर हिकिड़ो इहो हूंदो आहे इंसान खे मुंहिंजो रब वेठो आहे, उहा शइ इंसान खे ॾाढो इत्मीनान ॾींदी आहे। कॾहिं इंसान खे अलाह ताला जो ख़ौफ़ रुआरे थो, कॾहिं आख़िरती जवाबदेही रुआरे थी, कॾहिं अलाह ताला जी मुहबत इंसान खे रुआरे थी, त केतिरो असां पंहिंजे रब अॻितो वेहूं था ऐं रब जे अॻितो गिड़गिड़ायूं था। इहो न त दुनिया जो अलाह हे बि कमु कर, हे बि ज़रूरत आहे, हे बि रुआं थी उन जे करे न, केतिरो मूंखे ख़ौफ़ आहे त मूंखे अॻिते जवाबु ॾियणो आहे, मुंहिंजा अमल कहिड़ा आहिनि, मूंखे ख़बर न आहे त मां हिदायत ते आहियां या न आहियां। इहा शइ असांखे तॾहिं परेशान कंदी या सोच ॾींदी जॾहिं असां आख़िरत खे यादि कंदासीं, छो त अक्सर माण्हू जो हूंदो आहे न त न क़यामत जे ॾींहं खे यादि न कर, मौत खे यादि न कर, छो त हिन सां डिप्रेशन थो थिए, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कर, जन्नत जूं ॻाल्हियूं कर ऐं जहनम जूं ॻाल्हियूं न कर। जॾहिं कंहिं सां ॻाल्हि कयो त माण्हू चवंदा त हाणे कंहिं डिप्रेसिंग ॻाल्हियूं थी करे, मौत जूं ॻाल्हियूं, जहनम जूं ॻाल्हियूं, क़यामत ॾींहुं, इहे त ॻाल्हियूं आहिनि जेके असां यादगिरी आहे जेके असां पंहिंजे अमलनि खे ठाहींदासीं। ॿारनि खे पढ़ाई जे लाइ छो चवंदा हो त पढ़ाई कर, छो त फेल थियण जो भउ हूंदो आहे न, जेकॾहिं पढ़ाई न कंदो त फेल थींदो। तव्हां जॉब ते जेके जॉब करनि था उहे जॉब ते रोज़ानो छो वेंदा आहिनि, तबियत कहिड़ी बि आहे, बीमारी आहे, छा जॉब ते वञनि छो, इन करे न भउ आहे त जेकॾहिं मां जॉब ते न वेंदमि त मूंखे मां कढी न छॾनि मूंखे, त हिकिड़ो ख़ौफ़ आहे न हिकु इंसान खां कराए थो। जॾहिं इंसान खे इहो हूंदो त मूंखे रब अॻितो ज़ाहिर हाज़िर थियणो आहे, मां रब खां सुवालु कंदो मां छा चई सघंदमि, मूंखे मां हे जी शइ कयां थी, हीअ दुनिया में सभु पाण खे गुम करे वेठी आहियां, ऐं उनखां पोइ सुभाणे मुंहिंजो रब मूंखे सुवालु करे थो त तोखे मां टाइम ॾिनुमि, तोखे हर शइ ॾिनमि, तूं छा कयो पंहिंजी ज़िंदगी सां छा कई। हाणे हिन जो हिकिड़ो ॿियो बि मिसाल ॾियां, रब खे पंहिंजा बंदा ॾाढा वणंदा आहिनि, जेके तौबा टाइप थींदा आहिनि, जेके पंहिंजे गुनाहनि ते रोईंदा आहिनि, उन मां असां उमेद रखंदासीं यार असांजे गुनाहनि खे बख़्श पंहिंजी रहमत सां। हाणे ॾिसो ॿारु हूंदो आहे, ॿारु माउ खे चवंदो आहे हीअ शइ मूंखे खपे थी, या पेरेंट्स खे चवंदो आहे मूंखे हीअ शइ खपे थी, पोइ ॿारु घुरंदो, हाणे माउ उनखे न ॾींदी, पोइ आसे पासे ॿारु छा कंदो आहे, रोअणु शुरू करे ॾींदो आहे, त हुनखे ख़बर आहे त माउ आहे मूंसां मुहबत करे थी, रोईंदमि त ॿुधंदी। त जॾहिं असां पंहिंजे रब अॻितो रोईंदासीं न, पंहिंजे गुनाहनि जो इतराफ़ु कंदासीं ऐं पंहिंजी इस्लाह करण जी कोशिशि कंदासीं, रब खां घुरंदा त या रब मूंखे बख़्श, त असांखे उमेद आहे त असांजे रब असांखे छॾंदो कोन। पर जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी सॼी पाण खे दुनिया में गुम करे वेठा हूंदासीं ऐं चवंदासीं अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, बेशक अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, पर असां हिन दुनिया में कोशिशि केतिरी कई आहे। हिकु सहाबी नबी करीम सलाहु वसलम जन खां पुछो, जंहिंजो मफ़ूम आहे त हुन पुछो नबी करीम सलाहु वसलम जन खां त मां कीअं पाण खे जहनम जी बाहि खां बचायां। तव्हां सलाहु वसलम जन फ़रमायो त पंहिंजे ॻोड़नि सां, छो त जेका अखि अलाह ताला जे ख़ौफ़ सां रोईंदी आहे उनखे जहनम जी आग छुईंदी नाहे, उनखे जहनम जी आग टच न कंदी आहे। अलाह अकबर। जॾहिं असांखे महसूसु थींदो न त मूंखे अञा पाण खे ठाहिणो आहे अलाह ताली मदद सां, मूंखे वधीक करिणो आहे, अञा मां कुझु न कयो आहे, ज़िंदगी गर्दी थी वञे, अॻिते मूंखे जवाबु ॾियणो आहे, मूंखे रब अॻितो हाज़िर थियणो आहे, मां छा चवंदमि, ज़िंदगीअ लाइ कीअं गुज़री वई आहे। पोइ इंसान खे तकलीफ़ बि थिए थी। जॾहिं ॾिसो न, जॾहिं तकलीफ़ दिलि में थींदी आहे, जॾहिं कंहिं शइ ॾुख हूंदो आहे, त पोइ ॻोढ़ा बि निकिरंदा आहिनि। फ़ैर रजअक अल्लाह इला तौइफ़ति मिन्हुम, पोइ जेकॾहिं अलाह तव्हांखे उन्हनि मां कंहिं गुरोह जी तरफ़ पलटाए, मतिलबु त पोइ जेकॾहिं अलाह ताला तव्हांखे उन्हनि मां कंहिं टोलीअ ॾांहुं मोटाए, फस्त ज़नू कलिल ख़ुरूजी, पोइ उहे तव्हां खां इजाज़त घुरनि निकिरण जे लाइ, फ़क़ुल लन तख़रुजु मअय्या अबदा, त तव्हां चई ॾियो त तव्हां हरगिज़ न निकिरंदव मूंसां गॾु कॾहिं बि, वलन तुक़ातिलु मअय्या अदूवा, ऐं हरगिज़ न विढ़ंदव मूंसां गॾु दुश्मन सां। ग़ज़वा तबूक में न निकिता, मुसलमान मोटी आया, मुसलमान खे विढ़णो न पियो, मुसलमान कामयाबु थी करे मोटी आया, छो त ॿिए पासे वारे आर्मी ज़ाहिरी न थी। मुसलमान मोटी आया, विच में मुख़्तलिफ़ क़बीलनि सां मुआहिदा बि थी आया मुसलमाननि जा, त हाणे मोटी जो आया मुसलमान, त हाणे हिते अलाह सुभान व ताला फ़रमाए थो नबी करीम सलाहु वसलम जन खे, त नबी जेकॾहिं उहो तव्हां खां ॿीहर निकिरण इजाज़त वठनि था त असां बि तव्हां सां हलंदासीं, त हुनखे चओ न तव्हां न हलंदव, तव्हां हरगिज़ न असां सां गॾु मूंसां गॾु हलंदव। त हिकिड़ी हुन जे लाइ सज़ा बि, जो त पहिरियों दफ़ो जेका ज़रूरत हुई हाणे उहो मुनाफ़िक छोपा करनि, जो मुसलमान खे कामयाबी मिली, हुनजा मुआहिदा थिया, एॾी वॾी जेका आर्मी आहे उन्हनि खां मूंखे अलाह ताला एतिरो ख़ौफ़ हुन आर्मी दिलि में विधो अथऊं, ज़ाहिर ई न थिया, त हिननि खे थियो हाणे मुनाफ़िक छा हूंदो आहे, मुनाफ़िक हूंदो आहे न हुन दुनिया जो फ़ाइदो हूंदो आहे, त किथो मूंखे फ़ाइदो थिए थो, जिथो जो फ़ाइदो हूंदो आहे ओॾे फिरंदो आहे, त हिननि जो ॾिठो त हाणे मुसलमान खे फ़ाइदो थो थिए, त हाणे तंहिं करे हुनखे अलाह सुभान व ताला नबी करीम सलाहु वसलम खे फ़रमायो त ॿिए दफ़े जेकॾहिं हे चवनि वा तव्हां निकिरण जो, हिन खे मना कयो, हे कोन हलंदा। हुननि खे अलाह सुभान व ताला चांस ॾिनो, अजुर कमाइण चांस ॾिनो, पर उहो पाण खे मुश्किल में न पिया विझणु चाहिनि। ऐं इन मां असांखे इहो बि ख़बर पवे थी, असांखे इहा बि सम्झ में अचे थो त अलाह ताला दुनिया में नेकी करण जा मौक़ा ॾींदो आहे, बंदो केतिरो उनखे नेकी खे वठे थो, वठे थो या पंहिंजी सुस्ती जे करे, दुनिया जे मफ़ाद जे करे उनखे नथो करे। ॾिसो न, दुनिया में जॾहिं हूंदो आहे चांस मिलंदो आहे त चवंदा आहिनि वाह चांस थो मिले, हे सुठो चांस, हिन मां फ़ाइदो वठ। दुनिया में कमाई जे लाइ इंसान कीअं चवंदो आहे त वरी चांस न मिलंदी, हे कॾहिं जुमिला ॿुधा अथव, हे मौक़ो अथई, हिन मां फ़ाइदो वठ, छाजे करे असां हुनखे सम्झंदा आहियूं न, दुनिया असां अखियुनि सां ॾिठूं ॾिसूं था न, त उन में असां कंदा आहियूं त को मौक़ो विञाया न, जेको मौक़ो मिले थो उन मां फ़ाइदो वठ। पर आख़िरत छो त असां आख़िरत जनत ॾिठी कोन्हे, असां जहनम ॾिठो कोन्हे, अलाह ताला ॾेखारंदो बि न, जहनम में वञणु त परे ॻाल्हि आहे, अलाह सुभान व ताला असांखे जहनम ॾेखारंदो बि न, पर रब जा वाइदा छा आहिनि त जेको रब रस्ते में हले थो उन इख़लास आहे, त उन लाइ केॾा वॾा अजुर आहिनि। पर छा आहे जो जनत असां ॾिठी कोन्हे न, डिपेंड थो करे त असांजे पंहिंजे रब जे कलाम ते, रब जी ॻाल्हि ते केतिरो असांखे यकीन आहे। दुनिया जो फ़ाइदो त असां ॾिसूं था, सॼो महीनो जॉब ते वञूं था छो त पघार ॾिसूं था, पैसा ॾिसूं था, त दुनिया में भला ताला नेकीअ चांस ॾींदो आहे, पोइ हाणे माण्हू केतिरो हुनखे उन मां फ़ाइदो वठे थो, इहो डिपेंड थो करे त इंसान खे केतिरो यकीन आहे त मूंखे हिन अजुर मिलंदो, अलाह ताला मुंहिंजे अमल खे ज़ाया न कंदो। कॾहिं अलाह ताला दुनिया में पैसे ख़र्च करण जे लाइ हिकिड़ी टेस्ट बंदे खे ॾींदो आहे, पोइ इंसान चवंदो आहे कंहिं महिल उहो इंसान हूंदो आहे जंहिंखे रब जी ॻाल्हि ते यकीन हूंदो, उन महिल ॾींदो आहे, हुनखे ख़बर आहे मूंखे रब आख़िर में ॾींदो, दुनिया में बि रब ॾींदो आहे, आख़िरत में बि ॾींदो आहे। पर हिकिड़ो बंदो हूंदो आहे त मुंहिंजा आहिनि, मुंहिंजो माल आहे, मुंहिंजो टाइम आहे, मुंहिंजी क़ाबिलियत आहे, मां ॿिए कंहिंखे छो ॾियां, मुंहिंजो वक़्तु आहे मां ॿिए कंहिंखे छो ॾियां, मुंहिंजो माल आहे मां ॿिए कंहिंखे छो ॾियां, त पोइ उहो उनखे यकीन न हूंदो आहे न, तंहिं करे उहो ख़र्चु करणु न चाहींदो आहे, उहो सम्झंदो आहे जेका शइ आहे मुंहिंजी आहे, हुनजो हुनखे इहा न सम्झंदो आहे त जेको अता कयल आहे मुंहिंजे रब जी तरफ़ खां अता कयल आहे, मुंहिंजी पंहिंजी का हैसियत कोन्हे। दुनिया में आया हुयासीं बि ख़ाली थी आयासीं, दुनिया में वेंदासीं बि ख़ाली थी वेंदासीं, न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वेंदासीं। हाणे जॾहिं ग़ज़वाए तबूक में हिकु हिकु माण्हूअ जी ज़रूरत हुई, एॾो इम्पोर्टेंट हुयो, हर माण्हू जी ज़रूरत थी, उन एॾी सख़्तु ज़रूरत जे टाइम में हे पोइ ते वेझी विया, हिन पंहिंजा बहाना कया त असांखे ईअं न वञिणो पवे। ऐं दुनिया में बि ॾिसो न त तव्हांखे कहिड़ो दोस्त जी दोस्ती वधीक सुठी लॻंदी आहे, उहो जेको तव्हांखे परेशानी मुश्किल में कमु ईंदो आहे। हिकिड़ी ताईं कंहिंसां दोस्ती हुजे ऐं तव्हांखे परेशानी हुजे ऐं उहा दोस्त तव्हांखे चवे अॼु हाणे त मां मदद नथी करे सघां, ॿिए दफ़े जॾहिं परेशानी पई त मां मदद कंदीमांइ, तव्हां छा चवंदव? अॼु हिन ॿिए दफ़े ज़रूरत नाहे, जॾहिं ज़रूरत हुई त उन महिल कोन कमाई, हाणे ॿिए दफ़े जॾहिं मां अलाह ताला रहम करे परेशान थियां त पोइ तूं ज़ाहिर थींदी, हाणे ई कोन थींदा, ॿिए दफ़े छा ज़ाहिर थींदी आहे? इन कुम रदी तुम बिलो कूदे अवल मरह, तव्हां पहिरियों वेही रहण ते राज़ी थियो, फ़क़ूदू मअल ख़ालिफ़ीन, त तव्हां वेहो पोइ ते रहण वारनि सां गॾु। पहिरियों दफ़ो तव्हां वेही रहण ते राज़ी रहियो त हाणे पोइ तो रहण वारनि सां गॾु वेही रहो, हाणे का ज़रूरत कोन्हे तव्हांखे गॾु हलण जी। इहा उन्हनि जे लाइ ई सज़ा अलाह ताला जी तरफ़ खां। इन मां असां छा था सिखूं त जॾहिं रब नेकी जो मौक़ो ॾिए थो न, अलाह ताला जो शुकुर करे उनखे कयूं, कहिड़े बि लिहाज़ खां को बि नेकी जो कमु अलाह ताला हिकिड़ी टेस्ट जे तौर ते बि ॾिए थो त बंदो करे थो या नथो करे। कॾहिं इंसानु उनखे छॾे ॾींदो आहे सुस्तीअ करे, ग़ाफ़िल आहे उन करे छॾे ॾींदो आहे, कॾहिं उहो इंसानु दुनिया में गुम लॻो पियो उन करे छॾे ॾींदो आहे। त असां इहो सम्झूं त दुनिया जे फ़ाइदा ॾिसूं था न, जॾहिं मौक़ा मिलनि था त असां केॾो वञी करे पकड़ियूं था उन्हनि खे। दीन जे मामले में बि जॾहिं असांखे को मौक़ो मिले थो का शइ करण जो, उहो छा आहे? असां पंहिंजे लाइ अजुर था कमायूं न, आख़िरत लाइ अजुर था कमायूं। अलाह ताला असांखे हिकिड़ो असां ते अलाह ताला जी रहमत आहे जो रब असांखे मौक़ा ॾिए थो, त जॾहिं बि रब करी मौक़ा ॾिनो उनखे, इन्हनि खे असां ईअं न सम्झूं त हाणे मूं ते पई आहे मूंखे करिणो आहे, अलहमदिल्ला करे उनखे वठूं। छो त असांखे ख़बर न आहे असांजो कहिड़ो इख़लास सां कयल अमल असांजी नजात जो ज़रियो ठाहींदो, ऐं अलाह ताला खे असांजी ज़रूरत कोन्हे, असांखे डेस्परेटली अलाह ताला जी ज़रूरत आहे। त कॾहिं बि असां हिन सम्झूं त मां कयां थी मूंखां सवाइ कमु हली न सघंदो, न, अलाह ताला जी मखलूक जाम आहे, रब खे असांजी ज़रूरत कोन्हे, असांखे ज़रूरत आहे रब जी। ऐं जॾहिं रब मौक़ा ॾींदो रहंदो आहे, इंसानु चवंदो आहे हाणे बि न हाणे बि न हाणे बि न, पोइ उहो बि टाइम थींदो आहे जो मौक़ा मिलंदा बि कोन्हनि, या अलाह ताला जी तरफ़ सज़ा बि हूंदी आहे जो इंसान खे नेकी जी तौफ़ीक ई ख़तमु थी वेंदी आहे। इहा बि रब जी तरफ़ खां हिकिड़ी चइबो आहे त रहमत आहे न, जो इंसान खे नेकी करण जो शौक़ु थिए थो, इंसानु करणु चाहे थो, सिर्फ़ु रब खे राज़ी करण लाइ करणु चाहे थो, इहो बि रब जी रहमत आहे। पर जॾहिं इंसानु हर मौक़ा मिलनि था इंसानु न न न करे थो न, उहो बि टाइम थिए थो जॾहिं हिकु त मौक़ा मिलनि कोन था, या त उहो तौफ़ीक़ अलाह ख़तमु थो करे छॾे, उन में खोड़ शयूं थियूं अची वञनि। इहो बि अची वञे थो जॾहिं तव्हांखे क़ुर करीम जे लाइ सॾियो थो वञे त उनखे सिखो, या तव्हांखे सॾियो थो वञे त दीन जे लाइ कुझु कयो, ऐं जॾहिं तौफ़ीक़ उहा खसजी वेंदी आहे न नेकी करण जी, पोइ इंसानु सम्झंदो आहे त चङो थियो मूंखे नथो करिणो पवे, चङो थियो ॿिए कंहिंखे मिलियो, चङो त हीअ शइ मूंखे नथी करणी पई, मुंहिंजी जान छुटी पई। पोइ इंसानु सम्झंदो नाहे त मालिक हिकिड़ो इनाम ॾियणु चाहियो, मां इनाम वरितुमि कोन। त हिननि जे लाइ इहा सज़ा हुई मुनाफ़िकनि जे लाइ, त आईंदा हे जेकॾहिं तव्हां सां नबी सलाहु वसलम जेकॾहिं तव्हां सां हलण बि चाहिनि इनखे इजाज़त न मिलंदी। ऐं हिननि जो कमु कहिड़ो हूंदो, छड़ो मसला क्रिएट कंदा हुया, हे इन में ख़ुशि थींदा त इस्लाम खे नुक़सानु पहुचे, हे इन में ख़ुशि थींदा त मुस्लमान खे नुक़सानु पहुचे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो, जेकॾहिं को शख़्स आहे तव्हांजे ख़िलाफ़ु साज़िशूं करे थो, छा तव्हां हुनखे पंहिंजो दोस्त ठाहिणु चाहींदव? न ठाहिणु चाहींदव न, त हे बि मुस्लमान जा दुश्मन हूंदा, साम्हूं मुस्लमान हूंदा हुया, पोइ तो मुस्लमान अंदरूनी तौर ते मुस्लमान जा दुश्मन हूंदा हुया। वला तुसल्ली अला अहदिम मिनहुम मात अबदा, ऐं न पढ़जो निमाज़ कंहिं हिक ते उन्हनि मां जेको मरी वञे, माना ऐं न तव्हां उन मां कंहिं ते बि जेको मरे कॾहिं जनाज़ निमाज़ पढ़जो। हाणे हिते मुनाफ़िकनि जी निमाज़ जनाज़ा पढ़ण जे लाइ मना थी कई वञे, तुसली अचे थो निमाज़ जनाज़ा लाइ। निमाज़ जनाज़ा में बि छा हूंदो आहे, उन जे जेको फोत थी वियो हूंदो आहे उन्हनि जे लाइ, उन जी साबित क़दमी जे लाइ दुआ कई वेंदी आहे। हाणे हिते आहे त दफ़न करण खां अॻु में ऐं दफ़न करण खां पोइ उन लाइ उहो न कयो, माना निमाज़ जनाज़ा न पढ़ो, छो त निमाज़ जनाज़ा दफ़न करण अॻु में पढ़ी वेंदी आहे न, ऐं दफ़न करण खां पोइ उन जी लाइ त अलाह ताला हुनखे साबित क़दम रखे क़बर में, त उन लाइ मना फ़रमाई थी वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत हूंदी, जॾहिं कंहिंखे दफ़नायो वेंदो न, तव्हां बीह करे कुझु देरि उन जी साबित क़दमी लाइ दुआ कंदा हुया। हिते हुकुम अचे थो त उन मां कोई मरी वञे त तव्हां उन जी जनाज़ निमाज़ न पढ़ो, ऐं नई उन जी क़बर ते वञी करे उन लाइ दुआ इस्तिग़फ़ार कयो, अला तक़ुम अला क़बर ई, ऐं न बीहो उन जी क़बर ते। मां जीअं चयोमांव न, क़बर दफ़नाइण खां पोइ बि उन जे लाइ दुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंदा हुया। हाणे इन जो ॿुधायो वञे थो त जेको निशान नज़ूल आहे, त अब्दुल्ला बिन उबई जेको मुनाफ़िक हूंदो हुयो, जेके रईसुल मुनाफ़िकीन बि चयो वेंदो आहे, सही बुख़ारी मियात, उन मरण खां पोइ उन जो पुट हज़रत अब्दुल्ला रदिला तलान, छो त अब्दुल्ला बिन उबई पाण मुनाफ़िक हो पर उन जो पुट मुस्लमान थी विया हुया, उहे सहाबी हुया। त उहे नबी करीम सलाहु वसलम जन जी ख़िदमत में हाज़िर थिया जॾहिं हे अब्दुल्ला बिन उबई मरी वियो, त उन जा पुट जेके सहाबी आहे उहे नबी करीम सलाहु वसलम जी ख़िदमत में हाज़िर थिया ऐं दरख़्वास्त कयूं त मुंहिंजे पीउ जे कफ़न जे लाइ तव्हां ख़ासि पंहिंजो पातल इनात फ़रमायो, माना पंहिंजो कुर्तो मूंखे ॾियो पीउ जे लाइ। सुभान अल्लाह, ॾिसो न नबी करीम सलाहु वसलम जिन खे कहिड़ियूं तकलीफ़ूं पहुचाइण जी हिन माण्हू कोशिशि कई हुई, केॾो मुस्लमान खे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कई, इस्लाम जे ख़िलाफ़ हिन पूरो प्रोपेगेंडा हूंदो हुयो, केॾियूं शयूं हिन कयूं हुयूं, पर उन खां पोइ बि जॾहिं उन जो पुटु नबी करीम सलाहु वसलम जॾहिं आयो त तव्हां पंहिंजो कुर्तो ॾियो या पंहिंजो पातल काशे ॾियो, त नबी करीम सलाहु वसलम जन ईअं न फ़रमायो त उन जे लाइ न जेको मुंहिंजो सख़्तु दुश्मन हूंदो हुयो उन लाइ ॾियां, न कुझु बि न, तव्हां ॾेई छॾियो। पोइ चयईं त तव्हां पाण उन जी जनाज़े निमाज़ पढ़ायो, तव्हां उहा दरख़्वास्त उहा बि क़बूल कई, निमाज़ पढ़ाइण जे इरादे सां उथिया, पर उमर रज़ी अलाह तआला तव्हांखे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां उन जी जनाज़े निमाज़ पढ़ाईंदव, हालांकि अल्लाह ताला इन खां मना फ़रमायो आहे। तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त ॿुधो, अल्लाह ताला मूंखे इख़्तियार ॾिनो आहे त तूं उन लाइ इस्तिग़फ़ार करे या न करे। असां आयत 80 में पढ़ी आया आहियूं न, त अल्लाह सुभानहु व तआला फ़रमाए थो इस्तिग़फ़िर लहुम औ ला तस्तग़फ़िर लहुम, उन लाइ बख़्शिश घुरो या उन लाइ बख़्शिश न घुरो। त नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जन फ़रमाईंदा त अल्लाह ताला मूंखे इख़्तियार ॾिनो आहे त उन लाइ इस्तिग़फ़ार कयां या न कयां। जेकॾहिं तूं उन लाइ, अल्लाह सुभानहु व तआला उन आयत में फ़रमायो आहे त जेकॾहिं तूं उन जे लाइ 70 दफ़ा बि इस्तिग़फ़ार करें त अल्लाह ताला उनखे न बख़्शंदो। त मां नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त मां 70 दफ़ा खां वधीक इस्तिग़फ़ार कंदुमि। उमर रज़ी अल्लाह ताला फ़रमाइण लॻा, या रसूल अल्लाह, हे मुनाफ़िक़ हुयो पर पोइ बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जी जनाज़े निमाज़ पढ़ाई, उन ते आयत नाज़िल थी। अब्दुल्ला बिन उबई जो पुटु जेके हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला कुर्तो घुरियो, त उन्हनि खे इहो हूंदो त अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्तो हूंदो उन्हनि वटि, त अल्लाह ताला हिन खे हिन जे पीउ खे अज़ाब खां बचाईंदो। ऐं जॾहिं जंगे बदर में अब्बास रज़ी अल्लाह ताला पकड़िया हुया न, उन महिल अब्बास रज़ी अल्लाह ताला मुस्लमान न थिया हुया, त उन्हनि जे लाइ अब्दुल्ला बिन उबई पंहिंजी कमीस ॾिनी हुई। सीरत में असां पढ़ियो आहे त अब्बास रज़ी अल्लाह ताला वॾे जिस्म जा मालिक हूंदा हुया, त उन्हनि खे अब्दुल्ला बिन उबई जी कमीस ते हिकिड़े क़िस्म सां उहो बदिलो बि हुयो। ऐं जॾहिं अल्लाह ताला मुनाफ़िकनि जा नाला नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाया हुया वही जे ज़रिए, त नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जन हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला खे उहो ॿुधाया, उन्हनि खे फ़रमायो त अॻिते ॿिए कंहिंखे न ॿुधाए। त आई थिंक लास्ट सबक में तव्हांखे ॿुधायो त उमर रज़ी अल्लाह ताला खे भउ थियो हुयो त मुंहिंजो नालो त नाहे, हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला नाला त न ॿुधाया, छो उन्हनि खे मना कयो वियो नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ खां, पर हुन इहो ॿुधायो त तव्हांजो नालो हिन में कोन्हे। त उमर रज़ी अल्लाह ताला छो त हिते मना थियल आहे न, त मुनाफ़िक़ जी निमाज़ न जनाज़ निमाज़ नाहे पढ़णी। त उनखां पोइ नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जन जनाज़ निमाज़ न पढ़ी कंहिं मुनाफ़िक़ थिए, पर उनखां नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जन खां पोइ उमर रज़ी अल्लाह ताला जे टाइम में, हाणे मुनाफ़िक़ त उन महिल ख़बर कोन हूंदी, उहो दिलि जो हाल उहो अल्लाह ताला खे ख़बर आहे त केरु मुनाफ़िक़ आहे केरु न आहे। उमर रज़ी अल्लाह ताला छा कंदा हुया, जो जेको फोत थींदो न इस्ता, त हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला आहिनि, जंहिं जनाज़े निमाज़ हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला पढ़ंदा हुया न, उन जनाज़े निमाज़ तव्हां बि पढ़ंदा हुयो। जंहिंजी हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला न पढ़ंदा हुया न, तव्हां बि न पढ़ंदा, उमर रज़ी अल्लाह ताला बि न पढ़ंदा हुया। छो त हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला खे नबी करीम सलाहु अलैहि वसल्लम जन मुनाफ़िक़नि जा नाला ॿुधाया हुया, तॾहिं त उन सहाबी खे राज़दार रसूल चयो वेंदो आहे। ऐं छाजे करे इहे हुकुम हुया, इन हुम कफ़रु बिल्लाह व रसूल ई, बेशक उहे उन्हनि कुफुर कयो अल्लाह ताला सां ऐं उन रसूल सां, वमातू वहम फासिकून, ऐं उहे मरिया जॾहिं त उहे नाफ़रमान हुया। उनजो गुनाह छा हो, नाफ़रमान हुया, वात सां कलमो पढ़ियाऊं पर उहो कलमो उन जे अंदर ताईं न वियो, सॼी ज़िंदगी उन इस्लाम जे ख़िलाफ़ु कमु कयो। हूंदो आहे इंसान अनॼाणे ग़लति कमु कंदो रहंदो आहे ज़िंदगी में, पोइ उनखे अहसासु थींदो आहे त हे मां छा कयूं, अल्लाह ताला खां तौबा ताइब थींदो त अल्लाह ताला तौबा खे क़बूल करण वारो आहे, अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे। जॾहिं इंसानु रियलाइज़ करे थो त मां जेके अमल कयूं ग़लति हुया, ॾाढो पशेमानी सां अलाह ताला अॻितो गिड़गिड़ाए थो, उनखे अहसासु हुते इहे शयूं ग़लति हुयूं। इहो न हुयो त अॻे जेके कमु कंदा हुआसीं ॾाढो इंजॉय कंदा हुआसीं, हाणे नथो करे सघां ऐं नथी करे सघां, सम्झो था। उनखे पशेमानी आहे जेके कमु कयमि, ऐं उनखे आईंदा पाण खे पंहिंजी इस्लाह जे लाइ कोशिशि कंदो पवंदो त मूंखे पाण खे ठाहिणो आहे। त अलाह रबुल इज़त बि तौबा खे क़बूल करण वारो आहे। हिननि छा कयो, हिननि तौबा कई कोन हुई। ऐं ॿी ॻाल्हि त जेकॾहिं को माण्हू फोत थी वेंदो आहे न, असांखे हदीस मां ख़बर पवे थी त उन जे लाइ दुआ कई वञे, दफ़नाइण खां पोइ उन लाइ दुआ कई वञे, एतिरी देरि माना बीह दुआ कई वञे उन जे लाइ जेतिरी देरि उठ खे ज़िबा करे उन गोश्त ॾिनो वेंदो आहे उन जी इस्तिकामत जे लाइ। छो त जॾहिं क़बर में इंसानु वेंदो आहे त मुनकर नकीर ज़ाहिरु थींदा आहिनि, सवाल जवाब थींदा आहिनि, त पोइ उन लाइ चयो वञे थो असांखे त उन लाइ एतिरी देरि बीहनि जेके दफ़नाए करे, त हुन जॾहिं क़बर में इंसानु वञे थो त हिकिड़ो अलाह ताला खे ख़बर त छा कैफ़ियत आहे। अलाह ताला क़बर जी वहशत खां, क़बर अज़ाबनि खां असां सभिनी खे पंहिंजे अमान में रखे, ऐं अलाह ताला असांखे साबित क़दम रखे जो असां मुनकर नकीर जो जवाबु सही तरीक़े सां ॾेई सघूं। आमीन रबुल आलमीन। वला तुअजिब का अमवाल हुम औलाद हुम, न तव्हांखे ताजुब करे ऐं या न हैरान करे उन्हनि जा माल ऐं उन्हनि जो औलादु, यानी त उन्हनि जो माल ऐं औलाद जी कसरत तव्हांखे ताजुब में न विझे। इनमा युरीदुल्लाह अन युअज़िबहुम बिहा फिद दुनिया, सिर्फ़ु चाहे थो अल्लाह ताला त उन्हनि खे अज़ाब ॾिए इन सां दुनिया में। तज़हक अनफुसहुम वहुम काफिरून, ऐं उन्हनि जूं जानूं साह जॾहिं त उहे काफ़र हुजनि, माना अल्लाह ताला चाहे थो त उनखे दुनिया में अज़ाब करे ऐं उन जी जान निकिरे उन वक़्तु जॾहिं काफ़र ई आहिनि। हाणे हिते ॿुधायो वञे थो त उन्हनि जी कसरत माल, उन जी कसरत औलाद ते तव्हां, कसरत औलाद ते तव्हां ताजुब न कयो। मतिलबु त हिकिड़ो थींदो आहे न, माण्हू ॿिए खे ॾिसंदो आहे पोइ काइंड ऑफ रश्क कंदो आहे त ॾिठो हिन खे केॾो माल आहे, केॾी ख़ुशकिस्मत आहे, हिन औलाद त ॾिसो हिन खे हेतिरा पुट आहिनि। छो त इहो ई माण्हू सोचंदो आहे न, खोड़ पुट आहिनि, औलाद आहे, पोइ माण्हू रश कंदो आहे त ॾिस हिन खे माल बि आहे, हिन खे औलाद बि आहे। इहे ॿ शयूं जेके इंसानु ॾिसी करे, असां ॾिसी करे उन में इम्प्रेस थी वेंदा आहियूं। हाणे अलाह सुभान व ताला फ़रमाए थो त इन्हनि शयुनि सां ई अलाह ताला चाहे थो त उनखे दुनिया में अज़ाब ॾिए। अलाह ताला जी अतात खां गाफ़िल केरु रहंदो आहे, इलाह माशा अल्लाह। हूंदो आहे न त औरतूं ॾिसो क़ुर न पढ़ंदियूं आहिनि, निमाज़ खां करे करे गाफ़िल थी वेंदियूं, इन करे ॿार नंढा आहिनि, ॿारनि जो करिणो थो पवे, ऐं कॾहिं कॾहिं क़ुरान अचण जो न अचण जो एक्सक्यूज़ बि अक्सर औरतुनि खे इहो हूंदो आहे, ॿार नंढड़ा आहिनि, ॿारनि जो करिणो थो पवे। छा था करनि, उहो ॿारनि जो रीज़न थो ठहे इंसानु उन नेकी खां या नेक अमल खां या पंहिंजो बहितरीन अजर अलाह ताला जी तरफ़ खां वठण खां गाफ़िल थो थी वञे। ऐं माल, मुंहिंजी जॉब आहे, मुंहिंजो बिज़नेस आहे, उनखे निमाज़ा हली थियूं वञनि, उन खां ॿियूं शयूं हली थियूं वञनि, छड़ो दिमाग़ जॉब ॾे लॻो पियो आहे, छड़ो दिमाग़ बिज़नेस ॾे लॻो पियो आहे, माल माल ऐं माल। इहो आयत जो कुझु हिसो अहिड़ी आयत जो असां इन ई सूरह तौबा जी आयत नंबर 55 में पढ़ी चुका आहियूं। ऐं इंसानु कॾहिं कॾहिं औलाद जे करे बि अहिड़ियूं शयूं कंदो आहे, अलाह ताला खे नाराज़गी अहिड़ियूं शयूं कंदो आहे, कमाई जे लिहाज़ खां मुंहिंजा ॿार सही रहनि, मुंहिंजी फैमिली आराम सां रहे, कंफर्टेबल रहे, पोइ इंसानु रहे, इंसानु पोइ हराम जी कमाई बि कंदो आहे, इंसानु हक़ बि खाईंदो आहे, सिर्फ़ु इन करे त मुंहिंजा ॿार आराम सां रहनि, मुंहिंजे ॿारनि जी सुठे हंधनि ते सुठनि स्कूलनि में पढ़नि, मुंहिंजे ॿारनि खे हीअ बि ज़रूरत आहे, हीअ बि ज़रूरत आहे, पोइ इंसान खे परवाह न थींदी आहे त रिश्वत बि वठंदो आहे, हराम बि खाईंदो आहे, ॿियनि जा हक़ बि खाईंदो आहे। माल जी मुहबत हूंदी आहे, इंसानु चवंदो आहे अञा हुजे, अञा बि थोरो आहे, लखु आहे त चवनि 5 लख हुजनि, 5 लख आहिनि त मूंखे 15 लख खपनि था, किरोड़ आहे त 2 करोड़ था खपनि। माल ऐं औलाद बुरी शइ नाहे, पर बुरी इन तॾहिं थी थी पवे जॾहिं उहो इंसान खे पंहिंजे रब खां गाफ़िल थो करे छॾे। जेकॾहिं इंसान खे अल्लाह ताला माल ॾिनो आहे, उहो रब जे रस्ते में ख़र्चु करे थो, त उहो ई माल उन लाइ सदका जारी थिए थो। इंसान खे औलाद आहे, जेकॾहिं उन औलाद जी तरबियत सुठी थो करे, उनखे रब सां जोड़े थो, त उहा औलाद उन बंदी जे लाइ सदका जारिया थी थिए। पर एट द सेम टाइम जेकॾहिं उहा साॻियो माल आहे, इंसानु ख़र्चु नथो करे, मुंहिंजो आहे, उन खे हासिल करण लाइ परवाह नाहे छा हलाल आहे, परवाह नाहे छा हराम आहे, कंदो थो रहे। औलाद आहे, औलाद जे करे हुन खे छड़ो औलाद जी तरबियत आहे तोॾे त दुनिया हर शइ अथई। हिन में जेको कर परवाह नाहे, तूं कंहिंजो हक़ वठे थो, छा बि करे थो, बसि तोखे हुजे तुंहिंजी ज़िंदगी आराम सां गुज़रे, परवाह नाहे ॿिया काॾे बि वञनि। त उहा ई औलाद, उहो ई माल हुन लाइ गुनाह जारिया थिए थो। ऐं हिकिड़ी हदीस आहे, हुनजो मफ़हूम आहे त जेकॾहिं रश्क करिणो अथव न, असां त रश कंदा आहियूं त हिनखे माल खोड़ाई, रश कंदा आहियूं त हिन औलाद आहे, हे ॾाढो कहिड़ी अमीर तरीक़े सां रहनि था अहिड़े तरीक़े सां, त असांखे हदीस मां ख़बर पए थी रश करिणो अथव न त ॿियनि माण्हुनि ते कयो। हिकिड़ो जंहिं वटि इल्मु आहे ऐं उहो अॻिते फैलाए थो, ऐं ॿियो जंहिं वटि माल आहे ऐं उहो अलाह ताला जे रस्ते में ख़र्चु करे थो। ईअं न हूंदो सॼे खॿे पासे बसि ख़र्चु कंदो थो रहे रब रस्ते में। असांखे रश करिणो आहे न इन्हनि माण्हुनि ते रश कयूं। हाणे हिते हिन आयत में आहे त इन्हनि जे करे ई, माल जे करे, औलाद जे करे अलाह ताला हिन खे दुनिया में गुम करे छॾियो आहे। ऐं इंसानी जॾहिं नज़र माल ऐं औलाद ते लॻल हूंदी आहे न, पोइ उहो इनखे छॾण में न चाहींदो आहे। पोइ उन बंदे खे हूंदो आहे त जेका शइ आहे हिन दुनिया में आहे, जेका जन्नत आहे उनखे बि हिन दुनिया में जन्नत महसूसु थींदी आहे। क़ुरान करीम में आहे न त लन तुग़निय अनहुम अमवालुहुम वला औलादुहुम मिन अल्लाहि शयअ, त अल्लाह ताला जे साम्हूं न उनजो माल कुझु कमु ईंदो न औलाद, माना अल्लाह ताला अज़ाब जे साम्हूं न बंदी खे उनजो माल कुझु कमु ईंदो न ई औलाद उनखे कुझु फ़ाइदो ॾींदी। असांखे उन हदीस जी बि ख़बर आहे न जंहिंजो मफ़हूम आहे, उन तव्हांखे थोरो हिसो थी ॿुधायां। त इंसान जी दुनिया में वञणु वक़्तु हर शइ कटिजी वेंदी आहे, उन अमल कटिजी वेंदा आहिनि, सिर्फ़ु बचंदा आहिनि टे शयूं ॿुधायूं वयूं आहिनि असांखे, त इहे इन जो अजुर मिलंदो रहंदो आहे। उन में हिकिड़ो इहो आहे नेक साले औलाद, त जॾहिं इंसानु पंहिंजी ज़िंदगी में ई महिनत थो करे, पंहिंजी औलाद जी तरबियत कोशिशि करे थो, उन जी तरबियत सुठी करण जी, उन पंहिंजी औलाद खे अलाह ताला सां जोड़ण जी, त उहा साॻी औलाद उन बंदी जे लाइ सदका जारिया बि थिए थी। उनखे हिन दुनिया में वञण खां पोइ बि उन अजुर मिले थो, छो त हुन पंहिंजी महिनत कई आहे न पंहिंजी औलाद ते। त इहो साॻियो ई ॿिए तरफ़ खां बि सोचो त साॻियो माल आहे जेके इंसानु ख़र्चु करे थो अलाह ताला रस्ते में, उहो इंसान बचे थो, उहो हिनखे फ़ाइदो ॾिए थो। इहा ई औलाद आहे जेकॾहिं उनखे औलाद खे तरबियत सुठी करे थो, हिदायत अलाह ताला जे हथ में आहे, इंसान जे हथ में हिदायत कोन्हे, पर इंसान पंहिंजी कोशिशि कंदो रहे थो, त उहा ई औलाद उन लाइ सदका जारी थिए थी। पर जेकॾहिं ॿिए तरफ़ खां सोचो त साॻियो ई माल आहे, इंसानु इसराफ़ करे थो, मुंहिंजो माल आहे, मां कमाई कई आहे, मुंहिंजी महिनत आहे, मां जाॾे बि ख़र्चु कयां, कीअं बि ख़र्चु कयां, पोइ जिते मर्ज़ी अचेसि अलाह ताला नाराज़गी ते बि उहो करे थो, त पोइ छा उहो ई माल हिन जे लाइ वबाल थो थी वञे। ऐं साॻी औलाद आहे जेकॾहिं औलाद जी तरबियत उहा थो करे जेको पाण दुनिया में गुम लॻो पियो, औलाद खे विछड़ो इहो थो ॿुधाए त हलाल हुजे हराम हुजे, बसि पैसो हुजे, ॿी का शइ कोन थी, अलाह ताला जे हुकमनि खे परे रख, जेको तोखे फ़ाइदो अचे थो उनखे वठि, ॾिस न त हलाल आहे या हराम आहे। त पोइ छा थो थिए त उहा औलाद बि उन लाइ गुनाह जारिया थी थिए। त जेकी तरबियत उहो पंहिंजी औलाद जे लाइ करे वेंदो ऐं उनजे वञण खां पोइ औलाद जेकी अमल कंदी त हुनखे मिलंदो न, छो त हुन महिनत शामिल आहे न, हुनजी ट्रेनिंग शामिल आहे हिन में। त जेकॾहिं इंसानु आख़िरत जो सोचंदो आहे न, पोइ पंहिंजी औलाद जी तरबियत बि सही तरीक़े सां कंदो आहे, पंहिंजे माल खे बि रब जे रस्ते में ख़र्चु कंदो आहे, छो त हुनजो यकीन आहे त मुंहिंजो रब मूंखे ज़रे ज़रे जो अजर ॾींदो, मां इख़लास सां पंहिंजे रब जे रस्ते ते हलां थी ऐं मुंहिंजो रब मुंहिंजे अमल खे ज़ाया न कंदो। मां रब जे रस्ते में ॾियां थी, मूंखे रब उन खां वधीक मेनी मेनी टाइम्स मोर वापसि कंदो, ऐं उन वक़्तु वापसि कंदो आख़िरत में जॾहिं मूंखे वाक़ई सख़्तु ज़रूरत हूंदी हुनजी। तव्हां दुनिया में बि कुझु पैसो पासे करे रखंदा हो न, त हे ज़रूरत वक़्तु कमु अचे, हे फ़िलहाल पासे ते पियो हुजे। त जॾहिं असां अलाह ताला रस्ते में ख़र्चु कयूं था न, त असांखे उन वक़्तु ज़रूरत पवंदी। असां जीअं चइबो आहे न त उहो बि तव्हां अॻु में ॿुधायो त जॾहिं इंसानु डेस्परेटली इन नीड हूंदो, जॾहिं इंसान खे सख़्तु आख़िरत में ज़रूरत हूंदी, त जेको बंदे अलाह ताले रस्ते में ख़र्चु करे वियो आहे, उहो अलाह ताला हुनखे संभाले करे रखियो हूंदो, हुनखे वधाए वधाए करे ॾींदो। फ़र्क़ु छा आहे? नियत जो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु छा आहे? इरादे जो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु छा आहे? एफर्ट जो फ़र्क़ु आहे, त इंसानु कोशिशि केतिरी थो करे। वइदा उन ज़िलत सूरतुनि अन आमिनू बिल्लाही, ऐं जॾहिं नाज़ुल कई वेंदी आहे काई सूरत, त ईमान आणियो अल्लाह ताला ते। वजाहिदू मा रसूल हिस्तज़नक उल तौली मिनहुम, ऐं जिहाद कयो गॾु उन जे रसूल सां, माना کا سورت نازل کئی ویندی اللہ تعالیٰ ایمان آڑو اللہ تعالیٰ تے ان رسول سا تھی کرے لڑائی کیو وڑھو تو جے کے ان مو اول تولن جے کے دولت مندن وہ تاں کو چھا کندا ہیں اجازت طلب کندا ہیں ہاں اجازت چھا طلب کندا ہیں وقالو او چوندا ہیں ذرنا نکم مع القائدین چھڑے دیو اساں کی اساں تھی ونیو گد وہن وارا منا تے اساں کے چھڑے دیو جے کے گھر مانو گھرن میں رہ لین اساں بھی ان سان گڈ رہوں تے جنے قران کریم جو کو مضمون نازل تھیندو آ تا خلوص دل سان اللہ تعالی تے ایمان آڑیو اللہ تعالی رسول سان گڈ تھی کے جہاد کیو او چھا کنا رخصت گھردائیں اجازت گھردائیں اساں کے چھڑے نہ کیڑا ہوندا ہیں جے کے مالدار ہوندا ہیں جے کے دولت مند ہوندا ہیں وہ اجازت طلب کندا ہیں ہن میں منافقین جو حال بیان تو کیو اے تے غزوہ تبوک میں شریک تھن وقت او کیڑا ہیلا بہانا کرن لگا کرے رک جی ویا انن منافقن میں کچھ مالدار خوشحال مانو بھی ہویا جی تا کہ میں بدھایم نا تے جنگ نے ونجن جلائے پانجو سامان پان کھڑی ہل بو سواری پانی کھڑی ہل بھی پانجو ہتھیار کھڑی ہل با ہویا تے ہے اوے مانو ہویا منافق اوے ہویا جو اللہ تعالی ان کے مال انو ہو ہن دا جسم تندرست ہویا جنگ جو سامان فراہم کرنے جو ذریعہ بھی ان وٹ ہویا ان ہوندے بھی ان جو یہ حال ہو تو کون کو بہانو کرے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن وٹ رخصت گھرن ایندا ہویا اساں کے اساں ہے ریزن آ تینجی کرے اساں نتھا ونی سگو قرآن کریم کن جگہ تے یہود دی گال بدھائی ویا تا ہو چوندا تا سمینا وا سائنا اساں بدھو سے اساں نافرمانی کئی سے حالانکہ او چوندا تا اساں چوندا سمینا وا تا نا اساں بدھو سے اتا تا کئی سے پر چھو تا ان دی دل جی آواز یا چیندی سمینا وا سائنا اساں بدھو سے اساں نافرمانی کئی سے انہیں پانے عمل سامنے نشے جی گواہی دینی تا اساں سمینا وا سائنا چوں تا اساں بدھو سے اساں نافرمانی کئی سے اہڑی طرح منافق کے آیا جے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن دے اساں پوتھوں آیت نے پڑھیا نا تے کیڑا کیڑا ریزنز کھڑی اچن پا تا اساں لا ہے یا نتھا ونی سگو تا پانجا عذر کھڑی آیا پانی مجبوری کھڑی آیا پر اندر میں انہن کی یو اندر میں چھان اکڑو بزدلی بیو آسانی غزوہ تبوک جو ٹائم جے کو تمام گرم ہو مسلمان اکڑے وڈے ڈرگے رستے تے ونن پیا جے کو گرمی ہوئی کھادو مہیا کون ہو پانی مہیا اترو کون ہو تو انہن کے کھپے پئی آسانی منافقن کے کھپے پئی آسانی اوے بزدل ہویا تو ریزنس دئی کرے ایکسکیوزز دئی کرے وہی رہیا چھا کیوں تو اساں کے اجازت دیو نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جے نیا جے ایکسکیوزز نہ تو اساں کے اجازت دیو اساں ہتے ہی وہ جی رہوں ان میں اساں کے پان کے اساں لائے چھا سبق ا اساں صرف منافقن جو پڑھی کرے چوں اٹھو ہی دکھیون تو ویا ہی کون اساں پان کے دسوں چھا چنی ہے قران کریم اساں کے آئینو دکھار دوا تا تجی تو پانی زندگی کی دی ہلائے تجی زندگی کی دی گزرے اساں بھی اللہ تعالی رستے میں تنے ہلداں جے مجھے لائے سہولت ا ہر شے ہے تھوڑی شے دکھی تھے تی ماں چا ماں ہتھ کھائم ماں کو نتی کرے سگا اسائی زندگی بھی ہلے تی جن ہر شے سہولت واری ہے تو ٹھیک ہے ماں ہل دم ماں ہے کندم پر تھوڑا بیا کم اچھی پون تھا تو ماں یکدم یہ رب رستے والوں کم چھڑے تھی دیا چواں تھی ماں ڈاڑی بزی ہاں ماں ہن لائے ٹائم کونے اتنے اچھے تھا نا اول تول تول چبو آ ڈرگائی کے وسط وارا جے کے مال وارا مالدار کہیں جی گال کئی وجے منافقن کی گال کری وجے ہاں تو مال کی وجہ سے بھی انسان دنیا مال جے کرے دنیا سا دنیا میں انسان گم تھی ویندو آ دنیا سا محبت ہے مال کی محبت عیش عشرت میں انسان رہل ہوں تو انہیں چھا ہوں جن وہ ڈاڑی لگژریس لائف ان لائف سٹائل ہوں نا ان کو قربانی نہ پجتی ہے تو قربانی ماں دیا اور بیو تا جے کنے کو قربانی دین بھی چاہیں دو آ تو کنے کنے جی اگ میں تاکہ بدھائیں نا تو شیطان حملوں کندہ وسوسا وچ دعا کرے وسوسا انسان کے وچ دعا کرے فیملی ممبر کے تھرو وسوسا وچ دعا تو ساموں والا چیندا تو ہاں ایڈو بھن تو ایڈی کرنے کی ضرورت آ بس تھوڑو کریں تھی گھنو آ ہاں ایڈو پان کے گہرائی میں چھڑے نہ ڈے بیا بھی کم تئی تو چھڑو یہ دین کم کھڑی کری ویٹھی آ یا دین کم کھڑی کری ویٹھو آ تو کہ گھر بھی سنبھال ہے بھی کر ہو بھی کر کھوڑ شیوں تھے تو ان کے تو فی الحال چھڑی دے جن بار وڈا تھی تو پولیس جائیں हाणे पैसा अथई त ॿारनि ते बि तोखे ख़र्चु करिणो आहे न, अलाह ताला रस्ते में सदिको कयां सदिको कयां त सदिको जो तूं ॾींदीअ तोखे ॿारनि लाइ छा बचंदो। ऐं असां पोइ हिते आए ते पढ़ियोसीं न त मुनाफ़िक चवनि पिया त जेकॾहिं असांखे माल हुजे त असां ॾाढो सदिको कयूं आहे। त हिकिड़ी ॻाल्हि असां यादि रखूं त जंहिंखे ॾियणो हूंदो आहे न, जेको नेकी जो मौक़ो मिलण ते उहो फ़ाइदो वठण वारो हूंदो आहे न, उहो कहिड़े हाल में बि कंदो आहे। उहो इहो न ॾिसंदो आहे त मुंहिंजे लाइ आसानी आहे त मां कंदमि, आसानी न आहे त छॾे ॾेसि। उनखे छॾो हूंदो आहे त रब जे तवकुल हूंदी आहे त मुंहिंजो रब मूंखे नज़र ॾींदो। करण वारो हर हाल में कंदो आहे, ऐं जंहिंखे न करिणो हूंदो आहे न, उन लाइ बि खोड़ बहाना हूंदा आहिनि। ऐं कॾहिं बि जॾहिं अलाह ताला असांखे नेकी जो मौक़ो ॾिए थो, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू करणु न चाहींदा, पोइ जे वात में निकिरंदो आहे शुक्रु आहे, शुक्रु आहे अलाह जो मुंहिंजी जान छुटी, कॾहिं न चवंदा कयो, ॾाढो ख़्यालु कंदा कयो। छो त पोइ बंदो उन ते शुक्रु थो करे त मां नेकी जी तौफ़ीक़ मूं खसी वई आहे, मूंखे मौक़ो मिलियो नेकी जो, मां कयमि न, शुक्रु आहे अलाह ताला जो। तंहिं करे ख़्यालु कंदा कयो पंहिंजी ज़बान जो त असांजी ज़बान मां लफ़्ज़ निकिरनि कहिड़ा था। त हे माण्हू ॾाढे आराम सां रहण वारा मुनाफ़िक जेके हुया, मालदार हुया, हाणे उन्हनि खां न पियो पुॼे त केरु जंग में वञे, उते ख़बर न आहे मोटूं था या नथा मोटूं, उनखां पोइ रस्तो एॾो ॾुखियो आहे। रदू बि ऐं यकूनू मल ख़वालिफ़, उहे राज़ी थी विया त उहे थी वञनि गॾु पोइतो रहण वारनि सां, माना पोइतो रहण में जेके औरतूं हुयूं उन्हनि इहो इन ॻाल्हि खे पसंदि कयो त पोइतो रहण वारनि सां जा साथी थी वञनि, माना उते रहिजी वञनि। हिते ख़वालिफ़ अचे थो पोइ ते रहण वारियूं औरतूं, हे मर्द थी करे मुसलमाननि सां जिहाद ते वञण ई बजाए पंहिंजे लाइ इहो पसंदि कयूं त औरतुनि वांगुरु घर में वेठा रहनि। हिकिड़ी हदीस जो मफ़ूम आहे न त रब जंहिंजे लाइ भलाई जो इरादो कंदा उनखे दीन ई सम्झ ॾींदो आहे। इन मां असांखे छा थी ख़बर पवे त उन सीनो इस्लाम लाइ खुलणु लॻंदो आहे, त अलाह ताला नेकी जो मौक़ो ॾींदो रहंदो आहे, पर इंसान जॾहिं उनखे न न न कंदो रहंदो आहे न त उहो मौक़ा बि खसी वेंदा आहिनि ऐं नेकी करे तौफ़ीक़ बि ख़तमु थी वेंदी आहे। हिकिड़ी ॿी हदीस आहे त जंहिंजो अॼु उन कल्ह खां बहितर नाहे उहो बर्बादु थी वियो। त हिकिड़ो दफ़ो तव्हांखे ॿुधायमि न त असांखे उहो नाहे रहणो त स्टेगनेंट पाणी जीअं हूंदो आहे न, हिकु बीठल पाणी हूंदो आहे, असांखे उहो नाहे रहणो, असांखे उहो नाहे रहणो त असां चऊं था ॿिया त कुझु बि नथा करनि, असां त हे बि कयूं था। जेको मोमिन हूंदो अथव न, जेको जंहिंजो रब ते तवकुल हूंदो आहे, उहो वधीक करण जी कोशिशि कंदो आहे। उहो हिकु हंधि बीठल न हूंदो आहे त ठीकु आहे ॿिया त नथा करनि, मां ॿ टे वक़्ति नमाज़ त पढ़ां थी, ॿिया त कुझु बि नमाज़ नथा पढ़नि। जीअं तव्हांखे ख़बर आहे न अल्ला ताला ॾेई बि आज़माईंदो आहे, वठी बि आज़माईंदो आहे, त कॾहिं कॾहिं अलाह ताला असांखे नेकी या मौक़ा ॾेई करे आज़माईंदो बि आहे त बंदो केतिरो ॾुकी करे उनखे करे थो। हाणे ॾिसो दुनिया में जंहिं शइ में तव्हांखे इंट्रेस्ट हूंदो आहे उनखे उहा शइ नज़र ईंदी आहे। हाणे ॿार खे ॾिसो मिसाल जो थो ॾिए, ॿारनि जो अक्सर तव्हांखे मिसाल ईंदी आहे, ॿार खे को हिकिड़ो पायल ॾियो, हिकिड़ो शयूं ॾियो, उन में उनखे ॿार खे रांदीको हिकु ॿ रांदीको विझी ॾियो, ॿार जी नज़र थांव मिसाल जो थांव ॾियो, ॿ टे डिशिज़ उहो ॾियो, उनखां पोइ विच में उनखे रांदीका बि ॾियो, हिकिड़ी टोकरी भरे करे ॾियो, ॿार जी नज़र हिकदमि कंहिं ते पवंदी, ॿार जी नज़र प्लेट ते या प्याले ते या कप ते त न पवंदी, ॿार जी नज़र यकदमि कंहिं ते पवंदी, यकदमि खणंदो कंहिंखे, यकदमि ॿार रांदीके खे खणंदो, छो त उनजो इंट्रेस्ट इन शइ में आहे। त इहो ईअं ई अथव त जेकॾहिं असांजो इंट्रेस्ट हूंदो न नेकी खणण जो, नेकी कमाइण जो, त असांखे उहा शइ नज़र ईंदी, असां उनखे इग्नोर न करे सघंदासीं, असां हिकदमि उनखे खणंदासीं, छो त इन में असां इंट्रेस्ट आहे, इन में असांजो शौक़ु आहे। पर जेकॾहिं असांखे असांजो इंट्रेस्ट कोन्हे, असांजो शौक़ु कोन्हे, त पोइ असांजे वञी मुंहं में बि उहा शइ लॻंदी न, असां उनखे इग्नोर कंदा, अखियूं फेरंदासीं, त कहिड़ी तरह सां हे कमु या हीअ शइ मूंखां परे थिए, मूंखे करिणो न पवे। जेकॾहिं शौक़ु आहे त हिकिड़े ॿारनि जो चयोमांव त थावन जो दड़ो पियो हुजे, उन में हिकु ॿ उन जो रांदीको पियो हुजे, ॿार खे काश नज़र न ईंदी, ॿार खे पंहिंजे रांदीक नज़र ईंदा। ऐं जंहिंखे जीअं हदीस ॿुधाईमांव त अलाह ताला उन जो खे दीने सम्झ ॾींदो आहे, जंहिंसां रब भलाई जो इरादो कंदो आहे, त उहो बि बंदो कॾहिं ईअं न चवंदो आहे त मूंखे हर शइ अची वई, उहो बि न चवंदो आहे हा असां अॻे क़ुर पढ़ियोसीं, मां ख़बर आहे, मां तर्जुमे सां पढ़ियो आहे, मां ख़बर आहे त क़ुर में आहे छा, मूंखे सिखण जी ज़रूरत न आहे। उहो चाहींदो आहे त मूंखे खपे थो, मूंखे ज़रूरत आहे। असां जॾहिं दुआ घुरंदा आहियूं अलाह मां फ़क़ीह ना फ़िद्दीन, त छा कंदा अलाह ताला समझरे दीन जी। असां पाण खे बि ॾिसूं, जॾहिं तव्हांखे हदीस ॿुधाई आहे त जंहिंजो अॼु उन कल्ह खां बहितर न आहे उहो बर्बादु थी वियो, त असां पाण खे ॾिसूं त मां कहिड़ी प्लानिंग कयमि। मां खे दुनिया में त चवंदा आहिनि न, मुंहिंजी हीअ प्लानिंग आहे, घर बि वठंदमि, उन खां पोइ जॉब बि आहे, थोरी प्रमोशन बि मिले, उन खां पोइ ॿार आहिनि, ॿारनि जी हिते हिते स्कूल में वञनि। माण्हू त परे परे ताईं प्लानिंग कंदो आहे, दुनिया में केतिरी ख़बर बि न हूंदी आहे दुनिया में त मां हिते रहंदमि केतिरो टाइम, ख़बर बि न हूंदी आहे, त तॾहिं बि इंसानु सालनि जी प्लानिंग कंदो आहे, कंदो आहे न इंसानु। त दुनिया में त असां प्लानिंग कंदा आहियूं, पर असां कॾहिं सोचियो आहे त मां कहिड़ा अलाह ताला सां वाइदा कया आहिनि, मुंहिंजी ॿियूं प्लानिंग्स कहिड़ियूं हुयूं, दीन जे मामले में मुंहिंजी प्लानिंग्स कहिड़ियूं हुयूं, मां उन्हनि खे पूरो कयो आहे कॾहिं आउट ऑफ एक्साइटमेंट, हिकिड़े जोश सां, हिकिड़ो आउट ऑफ इमोशन्स मां यकदमि क़ुरान सिखण लाइ घिरी आहियां, पर मुंहिंजो जोश कुझु ॾींहं में थधो थी वियो आहे। या मां का प्लानिंग कई आहे को नेक कमु करण जी, मां उनखे पूरो कयो आहे, या उहो बि जोश खां चयमि त साईं हा कंदमि, पर उन खां पोइ उनखे छॾे ॾिनमि। त हिननि जे लाइ अलाह ताला फ़रमाए थो त हू राज़ी थी विया पोइतो रहण वारनि सां, माना उहे राज़ी थिया थो थी वञनि पोइतो रहण वारे औरतुनि सां गॾु। वतो बे अला क़ुलूबिहिम फ़हुम ला यफ़क़हून, ऐं मोहर लॻी वई उन्हनि जे दिलनि ते त उहे सम्झनि नथा, उहे कुझु सम्झनि ई नथा, छो त उन्हनि जी दिलनि ते मोहर लॻी वई आहे। ऐं असां न चाहींदासीं त अलाह ताला असां सभिनी खे अमान में रखे, त असांखे अलाह ताला इन मां करे, छो त क़ुरान करीम में आहे न, सूरह अल बकरा मस्त पढ़ियो, ख़तम अलाह अला क़ुलूबिहिम वाला समिहिम वाला अबसारिहिम, त अलाह ताला मोहर हणी छॾी आहे उन्हनि जी दिलनि ते ऐं उन जी समात ते ऐं उन जी बसारत ते। त जॾहिं दिलि ते मोहर लॻल थींदी आहे, का रोशनी अंदरि न घिरी सघंदी आहे, कननि ते लॻल हूंदी आहे त का चङाई शइ अंदरि न पहुचंदी आहे। इंसानु ॿुधंदो हर शइ आहे पर उन असरु न वठंदो आहे, ॼण को ॿुधाई कोन, ॾिसंदो बि उहो आहे जेको हिन फ़ाइदे वारो न हूंदो आहे। मोहर लॻल आहे न, का चङी शइ उनखे ॾिसी नथो, ॾिसंदो हूअं सही आहे, हर शइ ॾिसंदो आहे, पर उहा नज़र न हूंदी आहे जेका रब खे राज़ी करण वारी नज़र हूंदी आहे। सूरे तहा में आहे न, त अल्लाह सुभान व ताला फ़रमाए थो त जेको मुंहिंजी नसीहत खां मुंहुं फेरंदो उन जी ज़िंदगी तंग थी वेंदी, ऐं क़यामत जे ॾींहुं असां उनखे अंधो करे उथारंदासीं। हू चवंदो, मुंहिंजा रब, तूं मूंखे अंधो करे छो उथारियो आहे, मां त ॾिसण वारो हुयुमि। अलाह ताला फ़रमाईंदो, तोखे असांजी आयतूं पहुचंदियूं हुयूं, पोइ तूं उन्हनि खे भुलाए छॾियो, अहिड़ी तरह अॼु असां तोखे भुलाए छॾंदासीं। माना अलाह सुभान व ताला फ़रमाईंदो त अॼु मां तोखे भुलाए छॾंदुमि। अलाह ताला भुलाईंदो त न आहे, पर भुलाइणु ॾिसो त जी चइबो आहे न, अदीस मां हिनखे भुलाए छॾियो आहे, माना हिनखे इग्नोर करणु। अलाह सुभान व ताला असांखे इन्हनि मां न करे। ऐं ॿी ॻाल्हि जेका हमेशह मुंहिंजे लाइ बि रिमाइंडर आहे तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, त जॾहिं बि असां हीअ पढ़ूं था त असां पंहिंजे पाण खे ॾिसूं त मूं में इहे शयूं त कोन्हनि। इन खां जो मां ॿियनि ते पिन पॉइंट कयां, ॿियनि चवां हिन जो बि हे आहे मुनाफ़िक़ ॿी ॻाल्हि ॾाढी वॾी शइ अथव, इन खां असांखे ॾाढो एहतियात करिणो आहे, त असां कंहिंखे नथा चई सघूं त केरु मुनाफ़िक़ आहे, अलाह ताला बंदे जे विच में आहे। छो त कॾहिं कॾहिं इहो बि थींदो आहे जो नेकीअ जो घमंड बि इंसान जा जेके नेक मल ज़ाया करे छॾंदो आहे। नेकी जो घमंड ईअं त मां हेॾी नेक आहे, मां हेॾी परहेज़गार आहियां, हो बि बुरो हो बि बुरो, हे गुनाहगार हे बि गुनाहगार, इंसानु पोइ पाण खे ॾिसंदो ई कोन्हे। इहा इंसान लाइ बुरी खां बुरी शइ हूंदी आहे, जो इंसान खे पंहिंजा अमल पंहिंजा गुनाह गुनाह न लॻंदा आहिनि, उन्हनि खे ॿियनि जा गुनाह लॻंदा आहिनि, पर पाण इंसानु सम्झंदो आहे त मां चङो आहियां। अल्लाह सुभान व ताला असांखे हिदायत ॾे, तौफ़ी करे, त उन्हनि माण्हू मो थियूं जेके पंहिंजी इस्लाह जी कोशिशि कंदा रहूं, असां बि ऐं असांजे अहलो आयाल बि, ऐं असांखे अल्लाह ताला उन्हनि मां न करे त जिन खे पंहिंजा नुक़्स नज़र न अचनि, छो ॿियनि जा नुक़्स नज़र अचनि। अलाह ताला असांखे मोमिन मां करे, अलाह सुभान व ताला असांखे उन्हनि मां करे जंहिंजी जॾहिं बि रब नेकीअ जो मौक़ो ॾिए उन नेकीअ में पूरो फ़ाइदो वठूं रब जी मदद सां। ऐं अलाह सुभान व ताला असांखे पोइ ते रहण वारनि मां न करे। अलाह ताला असांखे सही फेम सां हिन आयतुनि जेको अॼु पढ़ियूं ऐं उनखे सही फेम सां सम्झणु, उन ते अमल करणु ऐं उनखे अॻिते पहुचाइण जी तौफ़ीक अता फ़रमाए। आमीन या रबुल आलमीन। सुभान रबिक रबिल इज़त अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। تلاوة بدو
فليضحكوا قليلا وليبكوا كثيرا جزاء بما كانوا يكسبون فإن رجعك الله إلى طائفة منهم فاستأذنوك للخروج فقل لن تخرجوا معي أبدا ولن تقاتلوا معي عدوا إنكم رضيتم بالقعود أول مرة فاقعدوا مع الخالفين ولا تصل على أحد منهم مات أبدا ولا تقم على قبره إنهم كفروا بالله ورسوله وماتوا وهم فاسقون ولا تعجبك أموالهم وأولادهم إنما يريد الله أن يعذبهم بها في الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون وإذا أنزلت سورة أن آمنوا بالله وجاهدوا مع رسوله استأذنك أولو الطول منهم وقالوا ذرنا نكن مع القاعدين رضوا بأن يكونوا مع الخوالف وطبع على قلوبهم فهم لا يفقهون